चितर क्रमांक 32 परीक्षा। येशूच्या मागे न जाण्यासाठी सैतान कई प्रकारच्या परीक्षा आमच्यावर आणते। सैतानाची इच्छा आहे का आम्ही देवाले भूलून जावं आणि रुपये पैसे कपडे तंबाखू दारू अशा गंद्या गंद्या वाईट गोष्टीत तच डुबून राहायचं। येशून म्हटलं, जर तुम्हाला कोणी पापी माणूस परीक्षेत ओढत असेल तर त्याच्या संगतीनं जाऊ नका। आम्ही जर कोणाला मित्र बनवतो तर ते बी येशूच्या आज्ञा मान्यवाले असले पाहिजेत।